आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे यांना काँग्रेसचा पाठिंबा. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या नागपुरात मुख्य शासकीय समारंभाचं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजन. आणि नागपुरात आजपासून 4 मे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतल्या 9 आणि पोटनिवडणुकीतल्या 1 अशा 10 जागांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपानं द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. प्रज्ञा सातव यांनीही आज भाजपाकडून पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला. काँग्रेसच्या आमदार म्हणून त्यांनी राजीनामा दिल्यानं ही जागा रिकामी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज अर्ज भरला. शिवसेनेनं प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रहार ही सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहणार असल्याचं बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेतकरी, मजूर, वंचित घटक तसंच दिव्यांग बांधव आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी धनुष्यबाण हाती घेत असल्याची घोषणा त्यांनी केली.
जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे. आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन, पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
शिवसेनेनं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधान परिषदेतले माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पुन्हा संधी दिली आहे. यावर नाराजी व्यक्त करत काँग्रेसनं उमेदवार देण्याची तयारी दर्शवली होती, त्यामुळे काँग्रेस नेत्यांचं मन वळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या वतीनं खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब आणि बिलिंद नार्वेकर यांच्यासह अंबादास दानवे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांची मुंबईत गांधी भवनात भेट घेतली. त्यानंतर वेगळा उमेदवार न देण्याचा निर्णय सपकाळ यांनी वार्ताहर परिषदेत जाहीर केला. आगामी सर्व निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीमध्ये झाल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे राज्यातली विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. यावेळी सपकाळ म्हणाले,
2028 आणि 29 पूर्वीचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली. येणाऱ्या काळात आम्ही सोबत राहू आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील.
जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात तयारी वेगानं सुरू असून यंदाची जनगणना प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं होणार आहे. मोबाईल ऍप आणि विशेष वेब पोर्टलच्या माध्यमातून रिअल टाईम माहिती संकलित केली जाणार असून नागरिकांना सेल्फ एन्युमरेशनची सुविधाही उपलब्ध असेल. राज्यात 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान स्वयंगणना तर 16 मे ते 14 जून दरम्यान घराघरात जाऊन माहिती संकलन केलं जाणार आहे. या मोहिमेसाठी सुमारे 2,64,000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून डेटा सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचं जाळं उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथं राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली असून इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथंही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या निधीतून उभारलेल्या या अत्याधुनिक प्रयोगशाळांनी कोविड-19 काळात आरटीपीसीआर चाचण्यांद्वारे महत्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र कृषी विभाग यांनी शेतकऱ्यांना 20 मे 2026 पूर्वी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ तसंच बियाणं खतं आणि औषधं मिळवण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत 1,32,00,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीनं अॅग्रीस्टॅक पोर्टल किंवा सेवा सुविधा केंद्रावर नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. अमरावती आणि नागपूर विभागासाठी सहाय्यक कृषी अधिकारी अजित कुमार गेजगे यांच्याशी 9657109809 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उद्या सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन होईल. त्यानंतर ते सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्वीकारतील. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त उद्या सायंकाळी 5:30 वाजता डॉ वसंतराव देशपांडे सभागृह इथं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर यवतमाळात सकाळी 8 वाजता समता मैदानात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 117वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील त्यांच्या पुतळ्यास प्रकाश महाराज वाघ आणि कुलसचिव डॉ राजीव हिवसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नागपुरात आजपासून 4 मे दरम्यान होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात कोराडीच्या मैदानावर होणार आहे. ही स्पर्धा क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचं प्रतिपादन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन आणि क्रीडा आणि युवक सेवा विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या स्पर्धेत 16 पुरुष आणि 16 महिला असे एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. विदर्भात आज 44° सेल्सिअस तर चंद्रपूर जिल्हा सर्वात उष्ण ठरला तर नागपुरात आज 43° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. महत्वाची सूचना: आकाशवाणी नागपूर केंद्राच्या 585 किलोहर्ट्स आणि विविध भारती नागपूर केंद्राच्या 100.6 मेगाहर्ट्सवरून दररोज सायंकाळी 6 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्यापासून 6:05 प्रसारित होईल. त्याचप्रमाणे विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून सायंकाळी 6:15 प्रसारित होणाऱ्या ठळक बातम्या उद्यापासून सायंकाळी 6:58 प्रसारित केल्या जातील. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी नगरपंचायतीला 35 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊनही शहरातील अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी टंचाईमुळे महिलांना दूरवरून पाणी आणावं लागत असून सामाजिक कार्यकर्त्यांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाचा कडाका सर्वत्र वाढत आहे. उन्हाच्या झळा प्राणी पक्ष्यांनाही जाणवू लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील कदमापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक राजेश कोगते आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी खामगाव ते बुलढाणा रोडवरील विविध झाडांवर पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी आणि घरटी लावली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला या विद्यार्थ्यांकडून पाण्याची बाटली मोफत देऊन वाटेत असणाऱ्या या भांड्यांमध्ये पक्ष्यांसाठी पाणी टाकण्याचं आवाहन केलं जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या: प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे यांना काँग्रेसचा पाठिंबा. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या नागपुरात मुख्य शासकीय समारंभाचं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजन आणि नागपुरात आजपासून 4 मे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल। नमस्कार।